विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी उमेश राजदेरकर, संचालक मानव विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा. मागच्या चर्चेमध्ये आपण वस्तुविनिमय पद्धत म्हणजे काय याचा विचार केला होता. एका वस्तूच्या ऐवजी दुसरी वस्तू, त्या ठिकाणी आपल्याला जी वस्तू हवी आहे ती वस्तू एक वस्तू देऊन प्राप्त करणे म्हणजे वस्तुविनिमय होय. आता या वस्तुविनिमयामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणींचाही आपण विचार केला होता. जसं इच्छांचा दुहेरी संयोग, म्हणजे मला जी वस्तू हवी आहे नेमकी तीच वस्तू तुम्हाला हवी असेल तरच तुम्ही मला तुमच्या जवळची वस्तू देण्यास तयार होता. पण तुम्हाला जर माझी वस्तू नको असेल तर मग मला हवी असणारी वस्तू मिळू शकणार नाही. म्हणून वस्तुविनिमय पद्धतीमध्ये इच्छांचा जर संयोग झाला तरच त्या ठिकाणी विनिमयाचा व्यवहार प्रत्यक्षात येतो. दुसरी अडचण आपण पाहिली मूल्यमापनाची अडचण. नेमकी एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू किती प्रमाणात द्यावी याचं कोणतंही मोजमाप किंवा मूल्यमापन या बार्टर सिस्टीममध्ये किंवा वस्तुविनिमय पद्धतीमध्ये आपल्याला करता येत नाही. उदाहरणार्थ 5 किलो गव्हाच्या बदल्यात किती मीटर कापड हे काही आपण निश्चितपणे ठरवू शकत नाही. त्याच्यामुळे मूल्यमापन कसं करायचं ही अडचण या पद्धतीमध्ये होती. तिसरी आपण पाहिली की ज्या वस्तू आपल्याला तोडता येत नाही, विभाजित करता येत नाही, त्या वस्तूंचा व्यवहार हा कसा करायचा. जर आपण कोंबडी, बैल, बकरी अशा किंवा अगदी नांगर घेतलं तर या आपण जर वस्तू तोडल्या विनिमय करण्याकरता तर त्याची उपयोगिताच नष्ट होऊन जाईल. म्हणून ज्या वस्तू अविभाज्य आहेत त्या वस्तूंच्या बदल्यामध्ये कशा प्रकारे व्यवहार करावा ही मोठी अडचण या वस्तुविनिमय पद्धतीमध्ये निर्माण होत होती. आणि चौथी अडचण आपण पाहिली ती म्हणजे संचयाची अडचण. आज आपल्याला जर 1-2 वर्षांनी काही वस्तू खरेदी करायची आहे तर आपण तेवढे पैसे साठवायला आजपासून सुरुवात करतो. किंवा आपण काही वस्तू घेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या बदल्यात आपल्याला 1-6 महिन्यांनी अजून काही वस्तू घ्यायच्या आहेत तर आज आपण घेऊन ठेवलेल्या वस्तू या कशा प्रकारे साठवून ठेवायच्या, त्यांची मूल्यहानी न होता, ही एक मोठी अडचण बार्टर सिस्टीममध्ये किंवा वस्तुविनिमय पद्धतीमध्ये आढळून येते. आणि म्हणून जर वस्तू या अविनाशी असतील तर त्या कशा प्रकारच्या साठवून ठेवायच्या आणि किती साठवून ठेवायच्या याच्याबद्दलची अडचण या वस्तुविनिमय पद्धतीमध्ये होती. आणि म्हणून अशा एखाद्या प्रकारची एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या माध्यमाची गरज भासू लागली की ज्याच्या साह्याने आपल्याला सहजपणे हवी असणारी वस्तू खरेदी करता येईलच परंतु त्याचबरोबर इतरांना देखील आपल्याजवळची वस्तू ही हवी हवीशी वाटेल. आणि म्हणून त्या ठिकाणी पैशाचा किंवा मुद्रेचा उगम झाला. आता पूर्वीपासून काही आपण आज जो पैसा पाहतो तशा प्रकारचा पैसा अस्तित्वात नव्हता. काही वेळेला मौल्यवान धातू जसं सोनं किंवा कवड्या, शिंपले अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर देखील पैसा म्हणून किंवा मौल्यवान वस्तू की ज्याच्या बदल्यात आपल्याला हवी असणारी वस्तू मिळेल अशा प्रकारचा त्या ठिकाणी वापर होऊ लागला. आणि मग त्याच्यामध्ये कालांतराने बदल होत गेला. जसं आपल्याकडे सुवर्ण धातू विनिमय पद्धत होती पण सोन्याचा जो साठा आहे तो साठा जसजसा संपू लागला आणि सोनं इतकं मौल्यवान ठरू लागलं की त्यामुळे एवढ्या मौल्यवान धातूचा पैसा म्हणून वापर करणं हे त्या ठिकाणी धोकेदायक म्हणा किंवा त्या ठिकाणी अस्वीकृत अव्यवहार्य वाटू लागलं. जेव्हा कागदी चलनाचा त्या ठिकाणी उगम झाला त्यावेळेला हे कागदी चलन किती प्रमाणात निर्माण करावं याच्यावर काही बंधनं टाकण्याची देखील गरज पडली. आणि म्हणून प्रत्येक सरकार ठराविक सोन्याच्या साठ्याच्या बदल्यात, म्हणजे समजा तुम्हाला 1-500 कोटी चलन निर्माण करायचं आहे तर तुमच्याकडे अमुक एवढा सोन्याचा साठा पाहिजे तरच तुम्हाला तेवढं चलन निर्माण करता येईल, अशा प्रकारचं बंधन आलं आणि मग सोन्याचं किंमत, सोन्याला असलेलं मूल्य हे अधिकच वाढू लागलं आणि मग सुवर्ण धातू परिमाण देखील त्या ठिकाणी नष्ट झाली. आता आज आपण जे चलन वापरत आहोत ते चलन कोणतं आहे तर ते कागदी चलन आहे. आणि या कागदी चलनाचा कोणाचा सपोर्ट आहे तर तो देशाच्या मध्यवर्ती बँकेचा आणि त्या चलनाच्या बदल्यात मध्यवर्ती बँकेने राखीव ठेवलेल्या सोन्याचा. आता तुम्हाला जर कोणी विचारलं की पैसा म्हणजे नेमकं काय तर आपल्याला निश्चितपणे असं सांगता येत नाही की पैशाची व्याख्या ही कशा प्रकारे आपण करावी. जर कोणी आपल्याला विचार आपण म्हणतो काय नाही जे आपल्याला हवं आहे ते आपण घेण्याकरता पैसे देतो आणि ती वस्तू प्राप्त करतो. परंतु जर आपण पैशाचा व्यापक दृष्टीने विचार केला तर पैशामध्ये असे अनेक गुण आहेत आणि त्यामुळे पैशाला जे महत्व आहे ते महत्व मोठ्या प्रमाणावर वाढू लागत असलेलं आपल्याला दिसतं. आता पैशाची व्याख्या नेमकी कशी करावी याच्याबद्दलचं त्या ठिकाणी जी चर्चा आहे तर त्या चर्चेला पाहून हरटले विदर्स यांनी असं म्हटलं की पैसा म्हणजे काय तर पैसा जे काम करतो ते म्हणजे पैसा. मनी मीन्स व्हॉट मनी डज. पैसा जे काही करतो ती पैशाची कार्य म्हणजेच पैसा. तर आता पैसा काय करतो म्हणून एली असं म्हणतात की पैसा किंवा मुद्रा अशी वस्तू होय की जी विनिमय माध्यम म्हणून एकाच्या हातून दुसऱ्याच्या हातात सहजपणे आणि सुलभतेने हस्तांतरित होते आणि कोणाची अंतिम फेड करण्याकरता स्वीकारली जाते. म्हणजे एली काय म्हणतात की पैसा घेण्यास सर्व लोक तयार असतात, ती एकाच्या हातून दुसऱ्या हाती सहजपणे हस्तांतरित होते. कोणी असं म्हणत नाही की मला हा पैसा नको. जर आपण एखादी वस्तू विकत घेतली तर दुकानदाराला पैसे देतो, तो काही असं म्हणत नाही की नाही मला हे पैसे नको, मला माझा या पैशावर विश्वास नाही किंवा मला हा पैसा नको आहे. कारण का तर पैशामध्ये विनिमय माध्यमाचं जे काम आहे, विनिमय माध्यम म्हणून वापर करण्याची जी शक्ती आहे त्याच्यामुळे पैसा एकाच्या हातून दुसऱ्याकडे सहजपणे जातो. दुसरं इले काय म्हणतात की जे लोन आहे, जे आपलं देणं आहे त्याचा अंतिम फेड करण्याकरता म्हणून स्वीकारले जाते. आता आपण जर 2012 साली कर्ज घेतलेलं असेल तर ते 2014 साली आपण फेडू शकतो म्हणजेच काय तर पैशाच्या अंगी आपलं कर्ज फेड करण्याची ताकद आहे, ती कुवत आहे. आणि म्हणून एली यांच्या मते विनिमय माध्यम आणि स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट म्हणजे नंतरच्या काळात किंवा भविष्य काळात मागील देणं चुकण्याची जी शक्ती आहे ती कार्य करणारी वस्तू म्हणजे पैसा. आता याच्यामध्ये केवळ विनिमय माध्यम आणि स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट म्हणजे कृणाची परतफेड करण्याकरता जी शक्ती आहे ती ही एलींनी या ठिकाणी गृहीत धरली. पण एक महत्वाचा मुद्दा त्यांच्या याच्यात राहून गेला आणि तो म्हणजे मूल्यमापन. एका वस्तूची किती किंमत आहे हे आज आपण पैशाच्या साह्याने सांगू शकतो. ही वस्तू 500 रुपयाची आहे, ही 1000 रुपयाची आहे, ही 2000 रुपयाची आहे, असं निश्चित विधान, निश्चित आपण त्या वस्तूची किंमत ही सांगू शकतो. आणि म्हणून मूल्यमापनाचं काम पैसा करत असतो. म्हणून जीएन हाम यांनी पैशाची अशी व्याख्या केली की मुद्रा किंवा पैसा या शब्दाचा उपयोग विनिमय माध्यम व मूल्यमापन ही दोन्ही कार्ये निर्देशित करण्यासाठी केला जातो. म्हणजे हाम काय म्हणतात की पैसा म्हणजे अशी वस्तू की जी विनिमय माध्यम म्हणूनही वापरली जाते आणि एखाद्या वस्तूची मोल किती आहे, मूल्य किती आहे हे पण ती योग्य प्रकारे दाखवते, अशी वस्तू म्हणजे पैसा होय. क्राउथर या अर्थशास्त्रज्ञांनी अशी व्याख्या केली आहे की मुद्रा ही अशी वस्तू आहे की जी विनिमय माध्यम म्हणून स्वीकार्य असून तिच्याद्वारा ऋणाची परतफेड होते. म्हणजे सर्वजण पैसा स्वीकारायला, घ्यायला, द्यायला तयार असतात आणि जे कर्ज आहे त्या कर्जाची फेड देखील पैशाच्या सहाय्याने केली जाते. याशिवाय मुद्रा मूल्यमापनाचे आणि मूल्य संग्रहाचे कार्य करते. आता क्राउथर यांची व्याख्यामध्ये त्यांनी दोन गोष्टी अजून ऍड केलेल्या आहेत, ते म्हणजे मूल्यमापन आणि मूल्य संग्रहण. मूल्य संग्रहण, स्टोर ऑफ व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो, ते देखील पैसा करतो असं क्राउथरनी सांगितलं. आता मूल्य संग्रह म्हणजे काय? समजा आपल्याला 3 वर्षांनी मोटार गाडी खरेदी करायची आहे, तर आज आपण बचत करायला सुरुवात केली तर तेवढ्या प्रकारचं मूल्याचं संग्रहण, स्टोर ऑफ व्हॅल्यू, हे आपण पैशाच्या रूपामध्ये करू शकतो. हा मुद्दा वेगळा आहे की आज साठवलेल्या पैशाचं नेमकं मूल्य 3 वर्षांनी किती असेल हे आपण सांगू शकणार नाही, कारण ते चलनवाढीच्या किंमतवाढीच्या याच्यावर अवलंबून असतं. परंतु तरी देखील 3 वर्षांनी खरेदी करायची वस्तू जर आपल्याला असेल तर त्या वस्तूची किंमत आपण ठराविक रक्कमेची बचत करून आज साठवू शकतो. म्हणजेच पैसा, मनी ऍक्ट ऍज अ स्टोर ऑफ व्हॅल्यू. पैसा तेवढ्या ताकदीचं किंवा तेवढ्या मूल्याचं संग्रहण हे आपण पैशाच्या सहाय्याने करू शकतो. पुढे सेलिगमन यांनी अशी व्याख्या केलेली आहे की पैसा म्हणजे अशी वस्तू होय की जिच्यामध्ये सर्वमान्य स्वीकार्यता असते, जनरल ऍक्सेप्टेबिलिटी. कोणीही पैसा स्वीकारताना, खरेदी व्यवहाराचे व्यवहार होतात त्यावेळी, कोणीही असा आक्षेप घेत नाही की मला हा पैसा नको, किंवा कोणीही त्या पैशाबद्दल शंका उपस्थित करत नाही. ती सर्वांना स्वीकारार्ह असते. केन्स यांनी पैशाची अशी व्याख्या केलेली आहे की मुद्रा ही अशी वस्तू होय की जिच्या देण्यामुळे कर्जाचे व मूल्याचे करार पूर्ण होतात आणि जिच्यामध्ये सामान्य क्रयशक्ती साठवलेली असते. केन्स यांनी पैशामध्ये जी स्टोर ऑफ व्हॅल्यू फंक्शन आहे किंवा मूल्य संग्रहण करण्याची जी ताकद आहे त्या ताकदीला आपल्या व्याख्येमध्ये महत्व दिलेलं आहे. ते काय म्हणतात की जिच्या देण्यामुळे कर्जाचे व मूल्याचे व्यवहार पूर्ण होतात आणि जिच्यामध्ये सामान्य क्रयशक्ती साठवलेली असते. म्हणजे पैशामध्ये स्टोर ऑफ व्हॅल्यू असतेच, त्याचबरोबर एक परचेसिंग पॉवर देखील असते. त्यामुळे पैसा ही एक अशी वस्तू आहे की जिच्या सहाय्याने आपण विनिमय करू शकतो, खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतो, जी आपण साठवली तर मूल्याचा संचय देखील आपण करू शकतो, त्याचप्रमाणे कर्जाची परतफेड करू शकतो, आणि मुख्य म्हणजे पैशाला सामान्य स्वीकार्यता असते, जनरल ऍक्सेप्टेबिलिटी, की पैशाच्या त्या पैशाच्या अस्तित्वावर, त्या पैशाच्या प्रमाणावर, त्या पैशाच्या एककावर कोणीही संशय घेत नाही. आणि म्हणून पैसा ही आजच्या युगामध्ये आपले देण्याघेण्याचे व्यवहार, कर्जाचे व्यवहार, आपले भविष्यकालीन ज्या आपल्या योजना असतात त्या योजना करता अत्यंत महत्वपूर्ण अशी एक वस्तू आहे, एक माध्यम आहे, हे आपण लक्षात ठेवा. आता पैसा नेमकं कोणतं कार्य करतो? पैशाचं कार्य हे खूप मोठं आहे आणि अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच संपूर्ण देशाच्या आर्थिक धोरण, आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून पैशाला फार मोठं महत्व आहे. जर आपण पैसा अनिर्बंधपणे अर्थव्यवस्थेमध्ये वाढू दिला, त्याची निर्मिती केली, तर आपल्याला माहिती आहे की पैशाचं मूल्य हे झपाट्याने खाली येईल. आणि म्हणून पैसा नेमका किती असावा अर्थव्यवस्थेमध्ये याचं देखील खूप बारकाईनं सरकारला लक्ष ठेवावं लागतं, मध्यवर्ती बँकेला लक्ष ठेवावं लागतं. त्यामुळे पैशामध्ये प्रचंड ताकद आहे. जर पैशाचा पुरवठा तुम्ही अमर्याद केला तर तुमची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, लोकांचा पैशावरचा विश्वास उडून जाईल, कारण पैशाचं मूल्य इतकं खाली येईल की त्या चलनाच्या सहाय्यानं किंवा त्या चलनाच्या बदल्यात आपल्याजवळची वस्तू देण्यास लोक तयार होणार नाहीत. म्हणून पैशाचा योग्य पुरवठा राखणं हे एक मोठं काम प्रत्येक देशातील मध्यवर्ती बँकेला करावं लागतं. आपल्या देशातली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी मध्यवर्ती बँक आहे, ती बँक पैशाचा पुरवठा नेमका किती असावा याच्याबद्दलचा वारंवार आढावा घेऊन, वारंवार आकडेवारी गोळा करून नेमका पैशाचा पुरवठा किती असावा हे ठरवित असते. आता पैशाचं नेमकं कार्य कोणतं आहे? पहिलं कार्य म्हणजे विनिमय माध्यम, मीडियम ऑफ एक्सचेंज. याची चर्चा आपण केलेली आहे की पैसा देऊन आपण आपल्याला हवी असणारी वस्तू प्राप्त करू शकतो, त्याचप्रमाणे आपल्याला जी वस्तू विकायची आहे ती पैशाच्या साहाय्याने आपण दुसऱ्याला विकू शकतो. कारण पैसा विनिमय माध्यमाचं काम करतो. आपण बार्टर सिस्टीममध्ये पाहिलं की एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू त्या ठिकाणी तिची देवघेव केली जात असे. पण ज्या क्षणी पैसा वापरत आला त्या क्षणी एक स्टँडर्ड असं निर्माण झालं की जे घेण्यास स्वीकारण्यास लोक सहजतेने कोणत्याही शंकेशिवाय विदाउट रेजिंग एनी डाऊट दे आर ऍक्सेप्टिंग द मनी. म्हणजेच पैशामध्ये एक स्वीकार्यता असते आणि म्हणून तो सहजपणे विनिमय माध्यमाचं काम करतो. दुसरं कार्य पैशाचं मूल्यमापन, मेजर ऑफ व्हॅल्यू. एखाद्या वस्तूची नेमकी किंमत किती आहे हे आपण पैशाच्या साहाय्याने मोजू शकतो किंवा त्याचा अंदाज करू शकतो किंवा ते ठरवू शकतो. म्हणून पैसा हा मेजरिंग रॉड ऑफ व्हॅल्यू असं म्हणतात. म्हणजे आज अगदी तुम्ही एखादी टाचणी घ्यायला गेलात किंवा टाचणीचा बॉक्स घेतला तर तो समजा 10 रुपयाचा असेल, पण मोठं यंत्र घ्यायला गेलात तर ते 10 कोटी रुपयाचं देखील असू शकतं. म्हणजेच अत्यंत लहानातली लहान वस्तू आणि मोठ्यातली मोठी सामुग्री याचं नेमकं मूल्य किती आहे हे आपण पैशाच्या साहाय्याने ठरवू शकतो. म्हणून पैशामध्ये एखाद्या वस्तूचं नेमकं मूल्य किती आहे हे ठरवण्याची शक्ती असते आणि ते तिचं कार्य असतं. तिसरं आहे विलंबित देणी देण्याचं कार्य, स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट्स. अनेक वेळा आपण वस्तू उधारीवर किंवा कर्ज काढून घेतो आणि मग या वस्तूचं आज घेतलेली वस्तू इच्या बदल्यात जे आपण कर्ज व्यवहार केलेला आहे ते आपण एक समजा 5 वर्षांनी परतफेड करणार असू तर तशा प्रकारचं 5 वर्षांनी ते पैसे तेवढेच स्वीकारायचे असतील आहेत अशा प्रकारची शक्ती, अशा प्रकारची कुवत ही पैशामध्ये आहे. म्हणजे आज केलेले व्यवहार हे 5 वर्षांनी त्याचं आपल्याला जे पेमेंट करायचं आहे तर 5 वर्षांनी देखील तो पैसा तेवढा स्वीकारार्ह असेल आणि त्याच्यामध्ये तेवढीच व्हॅल्यू किंवा मूल्य संचय हा असेल. आता जसं मी मगा म्हटलं की आज केलेल्या व्यवहाराचा 5 वर्षांनी त्या पैशाची नेमकी किती मूल्य असेल हे आपण आज सांगू शकत नाही. कारण का? तर त्यावेळच्या किमतीच्या पातळीवर अवलंबून असतं. परंतु तरी देखील कोणीही असं म्हणत नाही की आज आपण कर्जाचे व्यवहार केले आणि 5 वर्षांनी ते कर्ज जेव्हा आपल्याला फेडलं जाईल त्यावेळेला त्या पैशामध्ये काहीच मूल्य नसेल असं कोणीही म्हणत नाही. कारण पैशामध्ये जे डिफर्ड पेमेंट म्हणजे दीर्घकाळात किंवा काही कालांतराने पेमेंट करायची जी शक्ती आहे त्या शक्तीच्या साहाय्याने अशा प्रकारचा व्यवहार करणं शक्य होतं. हे का शक्य होतं? कारण पैसा हा स्वीकारार्ह आहे, पैशामध्ये मूल्य संचयाची त्या ठिकाणी कुवत आहे आणि पैसा हा सर्वमान्य आहे. त्याच्यामुळे आपण आज जरी कर्ज काढलं आणि 5 वर्षांनी ते जरी फेडणार असू तरी ते 5 वर्षांमध्ये तो पैसा तेवढाच स्वीकारार्ह आहे जेवढा तो आज स्वीकारला जातो. राहिला प्रश्न मूल्याचा, तर मूल्यामध्ये त्या ठिकाणी अगदी खूप असा फरक पडत नाही आणि त्याच्यामुळेच आज कर्जाचे व्यवहार हे केवळ 5 वर्ष नाही तर 20-20 वर्षाचे आपण जर होम लोन पाहिलं, गृहकर्ज पाहिलं, तर ते साधारणपणे 20 वर्षाचं असतं. म्हणजे 20 वर्षाच्या या मोठ्या काळामध्ये देखील हा पैसा तेवढ्याच जोमानं मूल्यमापनाचं काम करेल, मूल्य संग्रहणाचं काम करेल आणि विनिमय माध्यमाचं काम करेल अशा प्रकारचं एक गृहित अशा प्रकारची एक हमी आपल्याला असते आणि म्हणूनच आपण कर्जाचे व्यवहार हे पैशाच्या साह्यानं व्यवस्थितरित्या करू शकतो. पैशाचं पुढलं कार्य आहे स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणजे मूल्य संचयाचं मूल्य संचय करणे. आता आपण जेव्हा बार्टर सिस्टमचा अभ्यास केला तेव्हा आज साठवलेल्या वस्तूचं नेमकं मूल्य ही सहा महिने वर्षाने किती असेल ते आपण आज सांगू शकणार नाही कारण वस्तूच्या स्वरूपामध्ये अनेक बदल होत जातात. उद्या असंही होऊ शकतं की ती वस्तू कोणाला नकोच आहे त्याच्यामुळे तिचं मूल्य हे झपाट्याने खाली आलेलं किंवा शून्य झालेलं देखील असू शकतं. पण पैशामध्ये अशा प्रकारचं होत नाही. पैशाचं जे मूल्य आहे कारण आज आपण जर समजा 1 लाख रुपये आपल्याजवळ आहेत आणि आपल्याला ते 2 वर्षांनी खरेदी करायचे आहेत ते त्याची त्याच्या साह्याने वस्तू खरेदी करायची तर आपण आज काय करू की तेवढं जे मूल्य आहे त्या वस्तूचं तेवढं पैशाच्या रूपात आपण साठवून ठेवतो आणि ते साठवून ठेवलेलं मूल्य मग जेव्हा आपल्याला वस्तूची गरज आहे त्यावेळेला आपण ते पैसे बाजारात नेऊन खर्च करतो आणि ती वस्तू प्राप्त करतो. म्हणजे वस्तू त्या ठिकाणी साठवण्यापेक्षा जर आपण पैसे साठवले तर तेवढी साठवणूक त्या मूल्याची संचय हा त्या पैशामध्ये होतो आणि पैसे अशा प्रकारे स्टोअर ऑफ व्हॅल्यू मूल्य संचयाचं कार्य हे चांगल्या प्रकारे करतात. आपण जर नाशवंत वस्तू साठवून ठेवल्या तर त्या खराब होतील. मोठमोठ्या वस्तू कशा प्रकारे सांभाळून ठेवायच्या याच्यामध्येही आपल्याला अडचण येईल. पण पैसा ही अशी एकच वस्तू आहे की जी आपण साठवली आणि ती आपण 2 वर्षांनी 4 वर्षांनी अगदी 10 वर्षांनी जरी त्या ठिकाणी ते पैसे बाजारात आणले वस्तू खरेदी करण्याकरता तरी आपल्याला ती वस्तू पैशाच्या साह्याने प्राप्त करता येते. पैशाच्या पाठीमागे असणारा हा मोठा विश्वास आहे की ज्याच्यामध्ये स्वीकार्यता आहे विनिमय माध्यम आहे संचयाचं म्हणजे मूल्य संचयाचं त्या ठिकाणी शक्ती पैशामध्ये आहे आणि स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट म्हणजे जे करार किंवा जे पैसे आपल्याला ठराविक कालावधीनंतर द्यायचे आहेत ते पण करायची शक्ती या पैशामध्ये आहे. आता आपण पैशाला नेमकी मागणी का करतो हा एक मोठा प्रश्न आहे. पैसा जसं मी म्हटलं की वर्तमान काय आणि भविष्य काय याला जोडणारा तो दुवा आहे. आज मी जर 1 लाख रुपये साठवून ठेवले आणि 2 वर्षांनी मला एखादी वस्तू घ्यायची तर आजचा वर्तमान काय आणि भविष्यात मला घ्यायची असलेली वस्तू याच्यामधली एक लिंक म्हणून पैसा त्या ठिकाणी काम करत असतो. आता आपण पैसा नेमका पैशाला मागणी का करतो किंवा आपल्याला पैसा का हवा असतो. कारण उघड आहे की आपल्याला वस्तू व सेवा खरेदी करायच्या असतात, आपल्याला कर्ज फेड करायची असते, आपल्याला बचत करायची असते आणि त्यामुळे आपण पैशाला मागणी करतो. आता पैशाला ही जी मागणी असते ही पैशाची मागणी ही त्या पैशाकरता नसते तर पैशाच्या अंगी हे जे गुण आहेत आता आपण पाहिलेले त्याच्याकरता असते. म्हणजे मनी इज डिमांडेड नॉट फॉर इट्स ओन सेक बट फॉर द फंक्शन्स दॅट इट परफॉर्म्स. म्हणजे उद्या जर तुमच्याकडे पैसा आहे पण तो पैसा स्वीकारण्यास कोणी तयार नसेल, त्या पैशामध्ये मूल्य संचय कोणी करत नसेल किंवा तो पैसा त्याच्या साह्यानं तुम्ही भविष्यकालीन पेमेंट्स करू शकत नसाल तर त्या पैशाला काहीच अर्थ नाही. म्हणजे पैसा नुसता पैशाकरता मागितला जात नाही तर पैशाच्या अंगी हे काम करणारी किंवा ही कार्य करण्याची जी शक्ती आहे त्याच्या करता आपण पैसा मागतो. उद्या जर कोणी आपल्याला सांगितलं की या पैशाची व्हॅल्यू किंवा याच्यावरचा विश्वास हा नजीकच्या काळात मध्ये उडण्याची शक्यता आहे तर आपण त्या पैशाचा त्याग करू. म्हणजे नुसत्या नोटेला काहीही अर्थ नाही. ती नोट स्वीकारण्याकरता लोक तयार आहेत, तिचे जी व्हॅल्यू आहे तिचे जे मूल्य आहे ते म्हणजे साधारणतः स्थिर राहील आणि भविष्यकालीन पेमेंट्स देण्याकरता किंवा भविष्यकालीन देणे देण्याकरता लोक ती उद्या किंवा त्या ठराविक काळामध्येही स्वीकारतील अशा प्रकारचा तो विश्वास आहे आणि म्हणून पैशाला मागणी आहे. केवळ पैसा आहे म्हणून पैशाला कुणीही मागणी करत नाही. जर अशा प्रकारचं काम करण्याची शक्ती त्या पैशामध्ये नसेल तर लोक पैशाला मागणी करणार नाहीत. आता पैशाचं त्या ठिकाणी आपण काम पाहिलं, जसं विनिमय माध्यम, मूल्य संग्रहण, याच्यामुळे आपल्याला अर्थव्यवस्था ही गतिमान झालेली आढळून येते. म्हणजे समजा कारखान्याला एक आपल्या उत्पादनामध्ये वाढ घडवून आणायची आहे तर ते काय करतील, कच्च्या मालाचे करार करतील, कच्चा माल ठराविक दिवसाने ठराविक मुदतीमध्ये आम्हाला मिळावा अशा प्रकारचा करार करतील, त्याचं पेमेंट करतील, जो माल आज आला आहे त्याचं पेमेंट आज करतील, जो 6 महिने येणार आहे किंवा 8 दिवसांनी येणार आहे त्याचं पेमेंट हे त्या त्या वेळेला होईल. म्हणजे विनिमय माध्यम आणि मूल्य संग्रहण याच्यामुळे कारखान्यांचे उत्पादन क्षेत्रातले सेवा क्षेत्रातले व्यवहार हे गतिमान होतात. जर असं असेल समजा की आज जे व्यवहार झाले हे आजच्या पैशाने झाले आणि 6 महिन्यांनी जे करार करायचे आहेत त्याच्याकरता जर आपल्याकडे एक स्टँडर्ड नसेल काही तर मग 6 महिन्याचे करार हे होणार नाहीत, उत्पादन वाढवता येणार नाही आणि मग कारखानदारी व्यवस्था ठप्प पडेल. म्हणजेच पैशामध्ये विनिमय माध्यम, मूल्य संचय, डिफर्ड पेमेंट्स अशा प्रकारची गुणवत्ता, अशा प्रकारची कार्य करण्याची शक्ती असल्यामुळे अर्थव्यवस्था ही गतिमान बनते. आणि आपल्याला माहिती आहे की अनेक करार जे आहेत ते दीर्घकाळामध्ये त्या ठिकाणी मटेरियलाइज किंवा ते प्रत्यक्षात येत असतात आणि या प्रत्येक प्रक्रियेमध्ये पैसा हा महत्वपूर्ण काम करत असतो. सरकार जे मोठमोठे रस्ते बांधतं, बिल्डिंग्स मोठमोठे पूल बांधतं, त्याचं जे पेमेंट आहे ते ती पेमेंटची प्रक्रिया ही दीर्घकाळात चालू असते आणि या सर्व प्रक्रियेमध्ये पैसा हा स्थिर आहे, तो विनिमय माध्यमाचं काम करतो, तो स्वीकारायला सर्वजण तयार असतात आणि त्याच्या मूल्यामध्ये फार मोठे चढ उतार होत नाहीत हे महत्वाचं गृहित आहे. आणि म्हणून पैशाच्या साह्याने अर्थव्यवस्था गतिमान होण्यास फार मोठी मदत होते. आता पैशाचे काही प्रकार देखील त्या ठिकाणी पडतात. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे एक हिशोबाची मुद्रा, मनी ऑफ अकाउंट, आणि दुसरी प्रत्यक्ष मुद्रा म्हणजे अॅक्च्युअल मनी. आता जी हिशोबाची मुद्रा असते किंवा जो हिशोबाकरता म्हणून जे प्रमाण असतं पैशाचं, एक स्टँडर्ड प्रमाण म्हणजे स्टँडर्ड, हे जे प्रमाण असतं हे त्या ठिकाणी कायम असतं. म्हणजे आपल्या भारतामध्ये रुपया हे एक प्रमाण आहे की आपले जे व्यवहार आहेत ते रुपयाच्या माध्यमातून होतात. भविष्यकालीन प्रकल्पाची जी अंदाजे किंमत आहे किंवा मागे घडून गेलेल्या प्रकल्पाची जी अंदाजे किंमत आहे ती आपण पैशामध्ये रुपयामध्ये त्या ठिकाणी मांडतो. पण प्रत्यक्ष पैसा जो आहे त्याच्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत. म्हणजे पूर्वी नाणी होती, त्याच्यानंतर नाण्यांच्या अगोदर काही स्वरूपात कवड्या होत्या. म्हणजे हिशोबाकरता जो पैसा आहे रुपया तो कायम आहे, परंतु पैशाचं स्वरूप आता ते कागदी चलनापर्यंत आलेलं आहे आणि कागदी चलनानंतर आता प्लास्टिक मनी किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याच्या साह्याने पण आपण खरेदी आणि विक्री करतो. म्हणजे रुपया हा कायम आहे पण रुपयाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप हे बदललेलं आहे. पूर्वी आपल्याकडे तांब्याची नाणी होती, आता ती नाणी दिसत नाहीत आपल्याला, कारण तांब्याची किंमत खूप वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे हलका धातू परंतु त्याच्यावर सरकारची असलेली मोहोर ही त्या नाण्याला ठराविक स्वरूपाचं मूल्य हे प्राप्त करून देते. आता आपण पाहिलं की 1000 रुपयाचं नाणं देखील निघालेलं आहे. म्हणजे त्या नाण्याचे जे मोल आहे, जे मूल्य आहे ते 1000 रुपये आहे. म्हणजे रुपया हिशोबाचं जे आहे ते कायम आहे परंतु त्या पैशामध्ये बदल होत गेलेला आहे. नाण्यावरून ते कागदी चलनावर आलं आणि कागदी चलनावरून आता आपण त्या ठिकाणी प्लास्टिक मनी किंवा आपण जे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरतो त्याच्यावरून आपण इथपर्यंत रुपयाचं स्वरूप हे बदललेलं आहे. दुसरा प्रकार आहे पैशाचा, तो त्याच्या रचनेवरून, स्ट्रक्चरवरून. आता त्याच्यामध्ये धातू मुद्रा किंवा धातूची नाणी आणि पत्र मुद्रा किंवा पेपर करन्सी असे दोन प्रकार त्या ठिकाणी करण्यात येतात. आता धातूचा आपण जसं पाहिलं की चांदी, सोनं या धातूचा वापर करून त्याची नाणी बनवून त्या ठिकाणी ती पैसा म्हणून वापरली जात होती. पण त्याचा पुरवठा कमी झाल्यामुळे आणि त्याचं मोल वाढल्यामुळे मग त्या धातूचा आधार घेऊन आपण काय केलं की कागदी चलन हे वापरात आणलं. आता जी पत्रमुद्रा असते किंवा जे पेपर मनी असतो त्या पेपर मनीचे एक कन्व्हर्टेबल आणि एक नॉन कन्व्हर्टेबल, ज्याला आपण परिवर्तनीय व अपरिवर्तनीय अशा प्रकारचे दोन प्रकार पडतात. आता परिवर्तनीय मध्ये काय असतं की जे आपल्याकडे कागदी चलन आहे, समजा तुमच्याकडे 5,000 रुपये आहेत, तर हे 5,000 रुपयाचं तुम्हाला सरकार तेवढ्या रकमेचं सोनं देण्यास बांधील आहे. तुम्हाला जर उद्या वाटलं की मला या कागदी चलनावर माझा त्या ठिकाणी मला ते कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे, तर ते तशा प्रकारचं त्याला सपोर्ट असल्यामुळे ते परिवर्तनीय असतं. आणि जे अपरिवर्तनीय आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या धातूमध्ये ते आपल्याला रूपांतरित करता येत नाही. आता याचं जे विश्लेषण अधिक आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु एकच मुद्दा लक्षात घ्या की धातू मुद्रेमध्ये धातूचा आधार घेऊन तयार केलेले जे नाणे असतात त्याचा वापर होतो, आणि पेपर मनीमध्ये या धातूचा सपोर्ट असतो, त्याचा आधार असतो, आणि जर आपल्याला वाटलं तर आपण ते त्या मूळ धातूमध्ये त्याचं परिवर्तन करू शकतो. आता पुढचा जो प्रकार आहे तो पैशाचा प्रकार हा मान्यतेवरून आहे. त्यातला दोन एक जे दोन प्रकार आहेत, पहिला आहे स्टँडर्ड मनी म्हणजे प्रधान मुद्रा, आणि दुसरा आहे गौण मुद्रा किंवा टोकन कॉइन्स. आता ही प्रधान मुद्रा जी असते स्टँडर्ड मनी, तर हा स्टँडर्ड मनी ज्याच्या साह्याने निर्माण केलेला आहे त्याचं अंतर्गत मूल्य आणि दर्शनी मूल्य हे समान असतं. म्हणजे कसं, समजा 10 ग्रॅम सोन्याचं नाणं आहे आणि हे 10 ग्रॅम सोन्याचं नाणं आपण चलन म्हणून वापरत आहोत, तर आता आपल्याकडे चॉईस आहे की आपल्याला ते सोनं म्हणून वापरायचं का चलन म्हणून वापरायचं. जेवढं मूल्य सोन्याला आहे तेवढंच त्या नाण्याला देखील आहे. म्हणजे त्याचं अंतर्गत मूल्य, एक धातू म्हणून त्याला असणारी ओळख, एक धातू म्हणून त्याला असणारं महत्व, आणि दर्शनी मूल्य की त्याच्यावर समजा 100 रुपये असं त्याच्यावर छापलेलं असेल, तर हे दोन्ही मूल्य हे समान असतं. त्याच्यामुळे वेदर यू यूज इट एज अ व्हॅल्युएबल मेटल ऑर मनी त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. परंतु जे टोकन कॉइन असतं, जी गौण मुद्रा असते, त्या गौण मुद्रेमध्ये त्याचं जे दर्शनी मूल्य असतं किंवा जे छापील मूल्य असतं ते मूल्य हे त्याच्या धातू मूल्यापेक्षा जास्त असतं. म्हणजे बघा, समजा आपल्याकडे 1,000 रुपयाचं नाणं आहे. आता या नाण्याला 1,000 रुपये एवढी त्या ठिकाणी किंमत आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे 1,000 रुपये, हे त्याचं झालं दर्शनी मूल्य, फेस व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो. पण तुम्ही जर हे 1,000 रुपयाचं नाणं हे टाकसाईमध्ये जाऊन वितळवलं आणि त्या धातूचा वापर किंवा त्या धातूची किती किंमत आली असं जर विचारलं तर ते 1,000 रुपयापेक्षा कमी असेल, कारण त्याचं दर्शनी मूल्य फेस व्हॅल्यू हे त्याच्या इंट्रिन्सिक व्हॅल्यूपेक्षा किंवा धातू मूल्यापेक्षा हे खूप जास्त आहे. कारण हे काय जास्त आहे, कारण ते सरकारने ठरवलेलं आहे 1,000 रुपये. आता त्या 1,000 रुपयाच्या नाण्यामध्ये जो धातू वापरला गेलेला आहे तो धातू हा 1,000 रुपयापेक्षा कमी मूल्याचा आहे, पण त्याचं मूल्य दर्शनी मूल्य काय जास्त आहे, कारण त्याला सरकारचा सपोर्ट आहे, सरकारचा आधार आहे, आणि म्हणून 1,000 रुपये हे त्याचं दर्शनी मूल्य आहे. म्हणजे या ठिकाणी महत्वाचा मुद्दा काय आहे की जे टोकन कॉइन असतात जी गोल्ड मुद्रा असते त्याची फेस व्हॅल्यू दर्शनी मूल्य हे त्याच्या अंतर्गत किंवा धातू मूल्यापेक्षा जास्त असतं. या उलट जे स्टँडर्ड किंवा प्रधान मनी स्टँडर्ड मनी जे असतात त्यांची इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे धातू मूल्य आणि फेस व्हॅल्यू हे दोन्ही समान असतात. जसं मी सुरुवातीला सांगितलं की सोन्याचा चलन म्हणून किंवा सुवर्ण परिमाण बंद पडल्यामुळे आणि सोन्याला प्रचंड त्या ठिकाणी मूल्य प्राप्त झालं असल्यामुळे सोन्याचा वापर आता होत नाही, परंतु पैशाला आधार म्हणून सोन्याचा वापर हा होतो. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये आपण जे नाणी आणि नोटा वापरतो ते टोकन कॉइन्स आहेत. समजा 1000 रुपयाची नोट असेल तर तिच्यावर 1000 रुपये ही जी मोल छापलेलं आहे, जी किंमत त्याची छापलेली आहे, ती छापलेली किंमत आणि त्या कागदाची एक कागद म्हणून असलेली किंमत याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजेच टोकन कॉइन्समध्ये जे दर्शनी मूल्य असतं, जे फेस व्हॅल्यू असते, ती फेस व्हॅल्यू त्याच्या इंट्रेन्सिक व्हॅल्यूपेक्षा किंवा धातू मूल्यापेक्षा ही बरीच त्या ठिकाणी जास्त असते. पैशाचा पुढचा जो प्रकार आहे तो त्याची स्वीकार्यतेवरून आहे, म्हणजे हाऊ फार इट इज ऍक्सेप्टेबल बाय द पीपल इन द सोसायटी. आता आपल्याला माहिती आहे की पैसा स्वीकारणं हे बंधनकारक आहे. म्हणजे उद्या तुम्हाला जर 100 रुपयाची त्या ठिकाणी खरेदी करायची आणि तुम्ही दुकानात जाऊन 100 रुपयाच्या वस्तू घेतल्या तर ते 100 रुपये स्वीकारणं हे त्या दुकानदारावर बंधनकारक आहे. तो असं म्हणू शकत नाही की माझ्या या चलनावर विश्वास नाही, मला हे नको, असं कोणी म्हणू शकत नाही, कारण तो गुन्हा आहे. चलनाला सरकारचं पाठबळ आहे, सरकार त्या चलनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे, त्याच्यामुळे रुपया स्वीकारणं हे बंधनकारक आहे कारण ते कायदेशीर त्या ठिकाणी चलन आहे. पण उद्या तुम्ही जर कोणाला 100 रुपयाचा किंवा 1000 रुपयाचा चेक दिला तर तो चेक स्वीकारायचा की नाही हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. तो असं म्हणू शकतो की मला चेक नको, मला रोख पैसे द्या. त्याच्यामुळे चेक स्वीकारणं किंवा नाकारणं हा काही त्या ठिकाणी गुन्हा होत नाही, परंतु सरकारचं पाठबळ असलेला पैसा त्या ठिकाणी नाकारणं हा गुन्हा होतो. आता आपण हे जे पैशाचे प्रकार पाहिले त्याचा एकदा मी परत थोडंसं रिकॅप करतो. पहिला प्रकार जो आपण पाहिला तो परत चलनावरून पाहिला, मनी ऑफ अकाउंट म्हणजे लेखा मुद्रा किंवा हिशोबाची मुद्रा आणि प्रत्यक्ष मुद्रा. याच्यामध्ये आपण पाहिलं की रुपया ही एक आपली हिशोबाचं त्या ठिकाणी माध्यम आहे, परंतु पैशामध्ये अनेक बदल होत गेलेले आहेत. नाणी आले, कागदी चलन आलं, आता आपण अगदी प्लास्टिक मनीपर्यंत आलेलो आहोत. दुसरा प्रकार आपण पाहिला रचनेवरून की पैसा जो मुद्रेवरून किंवा त्याच्यामध्ये वापरलेला जो धातू आहे त्याच्यावरून आणि पत्रमुद्रा किंवा ज्याला कागदी चलन आपण असं म्हणतो त्याचा पण आपण विचार केला. तिसरा प्रकार आपण पाहिला मान्यतेवरून की जी प्रधान मुद्रा आहे किंवा जे स्टँडर्ड मनी आहेत ते आणि जे टोकन कॉइन्स किंवा जो गौण मुद्रा आहे तो. आपण हेही पाहिलं की स्टँडर्ड मनीमध्ये फेस व्हॅल्यू आणि इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे त्याची धातू म्हणून असणारी मूल्य आणि त्याचा फेस व्हॅल्यू हे दोन्ही समान असतात. या उलट टोकन कॉइन्समध्ये धातू मूल्य आणि दर्शनी मूल्य याच्यामध्ये खूप फरक असतो. दर्शनी किंवा टोकन कॉइन्समध्ये दर्शनी मूल्य हे जास्त असतं तर धातू मूल्य हे कमी असतं. तिसरा आपण पाहिला स्वीकार्यतेवरून प्रकार की ज्याच्यामध्ये सरकार निर्मित पैसा हा स्वीकारणं प्रत्येकावर बंधनकारक असतं, परंतु त्या पैशाच्या आधारे काढलेले चेक्स हे व्यक्ती नाकारू शकते. कारण तशा प्रकारचा पैशावर विश्वास ठेवावा का नाही किंवा तशा प्रकारचं पेमेंट स्वीकारावं की नाही याच्याबद्दल ठरवण्याचा अधिकार हा त्या व्यक्तीला असतो. आणि म्हणून चेक एखाद्या व्यक्तीने घेतला नाही तर तो त्या ठिकाणी गुन्हा ठरत नाही. आता जसं आपण मी मगा प्रश्न केला होता की आपल्याला पैसा नेमका कशाकरता हवा असतो, तर पैसा आपल्याला केवळ तो पैसा आहे म्हणून नको असतो, तर पैशाच्या अंगी जी शक्ती आहे ही चार कार्य करायची जी शक्ती आहे, ही चार कार्य करायची शक्ती असल्यामुळे आपण पैशाला मागणी करतो. ज्या क्षणाला ही चारही कार्य त्या ठिकाणी करायची शक्ती कमी होईल त्या क्षणी पैसा हा कोलमडून पडेल किंवा पैसा हा स्वीकारला जाणार नाही. आणि म्हणून मनी इज डिमांडेड नॉट फॉर इट्स ओन सेक बट फॉर द फंक्शन्स इट परफॉर्म्स असं म्हटलं जातं. आता पैसा नेमका काय आहे, म्हणजे आपण वस्तू आणि सेवांचा जो उपभोग घेतला तर आपल्याला आपली गरज भागते, आपल्या गरजा पूर्ण होतात आणि आपल्याला समाधान मिळतं. तशा प्रकारचं समाधान नुसता पैसा जवळ राखून किंवा पैशाच्या माध्यमातून आपल्याला मिळत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की पैसा ही उपभोग्य वस्तू पण नाही आहे, केवळ तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुमच्या गरजा पूर्ण होतीलच असं नाही. उद्या जर तो पैसा बाजारात स्वीकारायला नसेल तर त्या पैशाचा देखील काही उपयोग नाही. आणि म्हणून पैसा ही एक उपभोगाची वस्तू पण नाही किंवा ती अनप्रॉडक्टिव्ह आहे असंही म्हटलं जातं. पैसा जो आहे हा स्वतः काहीच करू शकत नाही, तर पैशाच्या सहाय्याची जे काम आपण करू शकतो जसं विनिमय माध्यम आहे, मूल्य संचय आहे, दीर्घकालीन देणी देण्याचं आहे आणि मूल्य संचयाचं कार्य आहे, तर ही कार्य पैसा करू शकतो. म्हणून आपण पैसा जवळ बघतो, पैशामध्ये स्वतःची अशी कोणतीही त्या ठिकाणी शक्ती नाही. दुसरं काय आहे की पैसा स्वतः अनप्रॉडक्टिव्ह आहे. जर आपल्याला उत्पादन वाढ करायची असेल, देशामध्ये रोजगार निर्मिती करायची असेल तर आपल्याला पैसा लागतो. म्हणजे पैसा स्वतः काही करत नाही परंतु त्याच्या सहाय्याने जी कार्य करता येतात त्याच्यामुळे समाज त्या पैशामध्ये एक जिवंतपणा त्या ठिकाणी निर्माण करतो. आणि पैसा जरी उपभोग्य वस्तू नसेल तरी देखील किंवा तो अनुत्पादक असेल तरी देखील या कार्यामुळे आपल्याला पैसा हवा असा वाटतो आणि पैसा आर्थिक घडामोडींना गती देतो. उदाहरणार्थ जर आता नफ्याचं प्रमाण वाढणार आहे असं जर उत्पादकांना वाटलं, तर कालच बजेट आलं, जर असं वाटलं की या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात नफा होणार आहे तर त्याच्यामध्ये गुंतवणूक होते, उत्पादन होतं, रोजगार निर्मिती होते, उत्पन्नाची निर्मिती होते. म्हणजे बघा की पैसा जे काम करतो आपल्याला नफा मिळेल, हा नफा कोणत्या स्वरूपात मिळेल, तो पैशाच्या स्वरूपात मिळेल. म्हणजे आपल्याला नफा मिळेल ही भावना उत्पादकांची काय काय निर्माण करते, रोजगार निर्माण करते, उत्पादन निर्माण करते, उत्पन्न निर्मिती करते आणि वस्तू व सेवांना मागणी निर्माण करते. म्हणजे नफा मिळेल ही जी भावना आहे, ही भावना नफा हा अर्थातच पैशाच्या स्वरूपात मिळणार, म्हणजे आपल्याला नफा जो पैशाच्या स्वरूपात मिळणार आहे तो प्राप्त करण्याकरता आपण जर प्रयत्न केले तर एवढे चांगले परिणाम हे अर्थव्यवस्थेमध्ये घडून येतात. आणि म्हणून पैसा हा आर्थिक जीवनाला एक कलाटणी देणारा, एक गती देणारा अशा प्रकारचा घटक आहे. जरी तो स्वतः अनुत्पादक असला किंवा पैशात कोणती आपली गरज भागवू शकत नसला तरी देखील पैशाच्या अंगी ही जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे आपल्याला असं आढळून येतं की पैसा आर्थिक जीवनाला खूप मोठी गती देतो. आता तुम्ही विचार करा, जर उद्या नफा कमी होईल असं उत्पादकांना वाटलं तर काय होईल, की ते उत्पादन कमी प्रमाणात करतील, उत्पादन कमी झाल्यामुळे रोजगार अर्थात कमी निर्माण होईल किंवा आहेत ती लोक कामावरून काढून टाकले जातील, कामावरून काढून टाकल्यामुळे बेकारी निर्माण होईल, उत्पन्न कमी होईल, वस्तू व सेवांची मागणी कमी होईल. म्हणजे बघा की नुसतं एक ग्लुमी पिक्चर किंवा ज्याला आपण असं म्हणतो की एक मंदी सारखी परिस्थिती निर्माण होईल असं नुसतं जरी वाटलं तरी देखील आपला पैसा रुपी नफा कमी होईल, त्यामुळे आपल्याला उत्पादन कमी करायला लागेल, रोजगार कमी करायला लागेल, उत्पन्न कमी होईल, या भावनेने केवढे मोठे अनिष्ट परिणाम हे अर्थव्यवस्थेमध्ये घडून येतील। आता या ठिकाणी पैसा ही एक महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावतो आणि म्हणून पैसा जे काम करतो, मनी मीन्स व्हॉट मनी डज असं जे म्हटलेलं आहे ते अगदी खरं आहे। पैसा हा स्वतः जरी काही करत नसला तरी पैसा आपल्या आर्थिक जीवनाला गती देतो, आर्थिक जीवनामध्ये कलाटणी घडवून आणतो। आज प्रगत देशामध्ये, विकसनशील देशांमध्ये जे व्यवहार होतात, जे व्यापाराचे करार होतात, ते सर्व पैशाच्या माध्यमातून होतात आणि म्हणून पैसा हा अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाची भूमिका हा त्या ठिकाणी बजावतो। आता मुख्य प्रश्न, पैसा आपलं हे जे काम आहे ते किती, पर्टिक्युलरली जे मूल्य संचयाचं काम आहे ते किती प्रामाणिकपणे करतो याच्याबद्दल शंका निर्माण केल्या जातात। कारण मूल्य संचयाचं जे कार्य आहे त्या मूल्य संचयाच्या कार्यावर अनेक भविष्यकालीन घडामोडी या परिणाम करत असतात। जर आपण आज साठवून ठेवलेले पैसे उद्या त्याचं किमती वाढल्यामुळे, चलनवाढ झाल्यामुळे जर मूल्य कमी झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की पैसा हे मूल्यमापनाचं किंवा सॉरी मूल्य संचयाचं योग्य माध्यम नाही। चलनवाढीचा दर जेवढा जास्त, वस्तू व सेवांच्या किमती जितक्या जास्त वाढतील भविष्यामध्ये तेवढं पैशाच्या मूल्य संचयाच्या कार्यावर मोठ्या मर्यादा पडतात आणि म्हणून अनेक वेळा असं म्हटलं जातं की पैसा हा काही आपल्या मूल्य संचय हे व्यवस्थितरित्या करत नाही। पण असंही होत नाही की खूप मूल्य झपाट्यानं खाली आलेलं आहे आणि त्याच्यामुळे पैशाचं मूल्य संचयाचं कार्य हे कोलमडून पडलेलं आहे असं पण होत नाही। काही प्रमाणामध्ये असं होतं की आज साठवलेल्या पैशाचं मूल्य हे घटतं भविष्यामध्ये आणि त्यामुळे आपण आज पैसा साठवून ठेवण्याची जर वस्तूमध्ये किंवा कशामध्ये गुंतवला तर ते अधिक चांगलं अशा प्रकारची मनोवृत्ती देखील निर्माण होते। परंतु पैशाच्या अंगी जो महत्वाचा गुण आहे तो म्हणजे विनिमय माध्यम आणि स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट, याच्यामुळे पैशाचं हे मूल्य संचयाचं कार्य जरी थोडंसं काही झाकोळलं गेलेलं असलं तरी देखील या दोन कार्यांमुळे असं होत नाही की लोकांना पैसा नको आहे। जरी थोडीशी मूल्याची हानी झाली तरी देखील भविष्यात मला या पैशाच्या साहाय्याने व्यवहार करता येतील, भविष्यात हा पैसा आजच्याप्रमाणे स्वीकारला जाईल आणि अगदी 20 वर्षांनंतरची मी माझी कर्जफेड देखील या पैशाच्या साहाय्याने करू शकेल, अशा प्रकारचा जो विश्वास आहे तो विश्वास या पैशामध्ये असल्यामुळे जरी मूल्य संचयाचं कार्य थोडंसं एफेक्ट होत असलं किंमत वाढीमुळे तरी देखील पैसा आज नको किंवा तो भविष्याकरता साठवून ठेवू नये अशा प्रकारची मनोवृत्ती आपल्याला निर्माण झालेली दिसून येत नाही आणि म्हणून पैसा ही एक खूप गतिमान संस्था आहे आणि या पैशाच्या साहाय्याने आपण प्रगतीचे अनेक त्या ठिकाणी दार उघडू शकतो। पैशाच्या साहाय्याने मोठमोठे करार होतात, पैशाच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाची जी मोजणी आहे ती पण आपण करतो। एखादा देश किती प्रगत आहे हे जर पाहायचं असेल तर त्याची राष्ट्रीय उत्पन्न किती आहे हे आपण पाहतो। एखादा समाज किती प्रगत आहे, किती श्रीमंत आहे किंवा किती सुखात आहे हे पाहण्याकरता आपण दरडोई उत्पन्न पाहतो। त्याच्यामुळे पैशाच्या साहाय्याने अनेक वेगवेगळे निकष हे तयार झालेले आहेत आणि त्याच्या साहाय्याने म्हणजे आज एखाद्या अर्थव्यवस्थेकडे जर डॉलरचा मोठा साठा असेल तर त्या अर्थव्यवस्थेला खूप मोठं स्थान हे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये असतं आणि त्याच्यामुळे पैसा हा खूप महत्वाची भूमिका आजच्या अर्थव्यवस्थेमध्ये पार पाडत आहे। एक मूल्य संचयाचं जर आपण पैशाचं कार्य थोडस हे केलं तरी देखील स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट्स आणि मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजे विनिमय माध्यम हे जो दोन पैशाची मुख्य काम आहेत ती कामं पाहिली तर कोणी असं म्हणणार नाही की जरी भविष्यात याची किंमत मूल्य कमी झालं तरी मला तो मी आज साठवून ठेवू शकणार नाही किंवा मला ठेवायची इच्छा नाही असं कोणी म्हणत नाही. कारण का तर आज असणारा पैसा हा भविष्यात देखील लोक स्वीकारतील, त्याच्या साहाय्याने मला विनिमयाचे व्यवहार करता येतील, माझ्या गरजा त्या ठिकाणी भागू शकतील आणि म्हणून पैशाला एकूणच व्यक्तिगत जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आणि अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये खूप महत्वाचं त्या ठिकाणी खूप महत्व आहे, ते एक महत्वाचं साधन आहे. आणि या पैशाचा जो पुरवठा आहे तो पुरवठा आपण जर योग्य प्रकारे नियंत्रित केला तर पैसा हा अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये एक वंगण असं काम करतो, आर्थिक जी चाक आहेत ती गतिमान करतो. तर याचा जो पुरवठा आहे तो नेमका किती असावा, जर चलनाचा पुरवठा अतिरिक्त झाला किंवा खूप कमी झाला तर त्याचे काय परिणाम होतात, याच्याबद्दलची जी माहिती आहे ती आपण पुढल्या आपल्या या चर्चेमध्ये पाहू. धन्यवाद.